हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसी अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठा शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवाशितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपथयो विशिखासः कपर्दिनः ये अन्नेषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथाम् पथि रक्षय ऐलब्रुदा यौयुधः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि ये शामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् भीष्मो यश्च नोद्वेष्टितम् भोजम् मे दधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीश यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टु यस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् नुवस्य अयम् मे हस्तो भगवानयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतम् पाशामृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सतत रेवत तैली मय आपल्याला सांगणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। प्रत्येक माणसाच्या मनात कुठले कर्म करावे किंवा करू नये असे प्रश्न अनेकदा निर्माण होत असतात। त्याची कारण निरनिराळी असू शकतात। साधकांनाही अशा प्रश्नांची उत्तरे अधूनमधून शोधावीच लागतात। अशा प्रकारची मनस्थिती घेऊन मी एकदा स्वामीजींकडे गेले। आमच्या एकत्र कुटुंबात कधी कधी छोटे छोटे संघर्ष निर्माण होत सहनशीलतेची मोठी कसोटी असे। अशा वेळी काही नातेवाईक मंडळी सुचवत एकत्र राहण्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं। कुणी म्हणत भांडाला भांडे लागायचेच, एकत्र राहावं हे बरं। अशा उलटसुलट चर्चातून मला गोंधळून जायला व्हायचं। आता काय करावे असा प्रश्न मला पडला होता। मनात हा प्रश्न धरून मी पूजनीय स्वामीजींकडे दुपारी गेले। स्वामीजी कॉटवर बसलेले होते। तर निरंजनाताई सुलोचनाताई अशा काही जणी तेथे होत्या. मी स्वामीजींच्या परवानगीने खोलीत प्रवेश केला. मॅटिंगवर बसले. स्वामीजी मला म्हणाले, हा बोल, काय म्हणतेस? माझं बोलण्याचे धाडस होईना. मला इतक्या लोकांमध्ये मनातील गोष्टी सांगण्यास संकोच वाटत होता. शेवटी स्वामीजी माझा मनोभाव ओळखून मला म्हणाले, तुझ्या सासरच्या मंडळींची सेवा करणे हे तुझे कामच आहे. वेगळे राहण्याची काही आवश्यकता नाही. ते तू सर्व करतेच आहेस, पुढेही कर. सेवा करण्यासाठीच तू आली आहेस. साधकाने आपल्या प्रपंचातील सर्व जबाबदाऱ्या उत्साहाने न डगमगता आणि सेवाभावाने पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आपली साधना एका बाजूला आणि आपला प्रपंच दुसऱ्या बाजूला अशी विपरीत अवस्था होऊन जाते. असे होऊ देऊ नये. मी म्हणाले, चालेल, मी असेच वागेन स्वामीजी. पण तरी सुद्धा माझ्या मनात काही वेळा गोंधळ होतोच. त्यावेळी मला तुमची खूप आठवण येते. त्यावर स्वामीजी म्हणाले, हे बघ, जगात अनेक लोक अनेक विचार सांगत राहतात. आपण मात्र स्वामींनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने जाण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा. हे सर्व ऐकून माझ्या मनाचे समाधान झाले. दुपारची वेळ होती. मातोश्री स्वयंपाकघरात काम करत होत्या. आम्ही काही जणी स्वामीजींच्या खोलीत बसलो होतो. इलाज बाबा खोलीतील काही आवरत होता. स्वामीजींना मी सांगत होते, तुम्ही सांगता तसे वागावे असे खूप वाटत, पण तसं वागताना खूप धडपड करावी लागते, मनाला वळवावं लागतं. असं वाटत माझ्या प्रयत्नांचा काही उपयोग आहे का नाही, का नुसता खेळत चालला आहे हे लक्षात येत नाही. स्वामीजी लक्षपूर्वक ऐकत होते. ते म्हणाले, अगं, उपयोग होतच असतो. दगड फोडण्यासाठी दगडावर घातलेला प्रत्येक घाव महत्वाचा असतो. माणसाची प्रकृती सहजासहजी बदलत नसते. प्रकृती ही 60% स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे तर 40% स्वतःच्या वळणाप्रमाणेच व्यवहारात वागत असते. स्वभाव हळूहळू बदलतो. खूप प्रयत्न जीवनभर केला तरी 10-15% प्रकृती बदलते. तू प्रयत्न करत राहा, चांगला आहे. इतक्यात माझ्या शेजारील एक भगिनी स्वामीजींना विचारू लागली, मला आनंद मिळेल ना? आपण आनंदात राहा असे सांगत असता, भगवंताच्या स्मरणात राहावे असे वाटत असते, पण प्रत्येक वेळी जमते तसे नाही. स्वामीजी म्हणाले, भाग्यवान आहेस तू, तुला आनंदात भगवत स्मरणात राहावेसे वाटत आहे. आनंद कशाला म्हणतात ते समजावून घेतलं पाहिजे. साधू संत वैषयिक आनंदाला आनंद म्हणत नाही. जो ध्यानातून नामातून आनंद मिळतो तोच खरा आनंद. त्या आनंदाची तुलना दुसऱ्या कुठल्याही आनंदाशी होत नाही. हा अनुभवाचा प्रांत आहे. समजलीस काय? संतांकडून या गोष्टी शिकाव्यात. त्या भगिनीने मान डोलवली. आम्हाला हे उत्तर ऐकून खूप आनंद झाला. आता यापुढे सत्संगातील एका प्रश्नाचे उत्तर वाचून दाखवते. नुकत्याच केंद्रात येऊ लागलेल्या भगिनीची भगिनीने स्वामीजींना एक प्रश्न विचारला होता. स्वामीजी, मुक्ती म्हणजे काय? मला परमार्थाची विशेष जाण नाही, पण मला तुम्ही सांगता तशी मुक्ती मिळू शकेल का? आणि ते मला सोपं करून सांगाल का? मुक्ती म्हणजे काम, क्रोध इत्यादी 6 विकार आहेत, यांच्यापासून मुक्ती. तुला वाटेल की मग फारच सोपं आहे. आता कुठे आहेत मला काम, क्रोध? मग मी आता मुक्तच आहे की? लक्षात घे की जोपर्यंत कामना किंवा इच्छा निर्माण होणारा पदार्थ आपल्या समोर किंवा आपल्या मनात येत नाही तोपर्यंत आम्ही निष्कामच. परंतु तो पुढे आला रे आला की त्याचा लोभ सुटतो. तो हवा हवासा वाटायला लागतो. आपली व्यग्रता वाढायला लागते. आपण मुक्त आहोत वगैरे सगळं विसरून जायला होतं. म्हणून काम, क्रोध, लोभ हे विकार आपले शत्रू आहेत असं म्हणतात. हे शत्रू आपले मित्र व्हायला हवेत. रागावे परंतु आपल्या स्वार्थासाठी नाही तर दुसऱ्याच्या कल्याणासाठी. पण हे सुद्धा अवघडच आहे. न रागवणं हेच उत्तम. आपल्यामध्ये नकळत दुराभिमान असतो, स्वतःविषयी अहंकार असतो, तो आपल्याला बुडवतो, आपल्याला अस्वस्थ करतो. त्याच्यापासून स्वतःला सोडवणं म्हणजे मुक्ती. हे विकार आपल्याला अडकवून ठेवतात, बद्ध करतात. तू म्हणतेस तसे आपण मुक्तच आहोत, पण मनातले काम क्रोध आपल्याला बांधून मी मुक्त नाहीत अशी जाणीव करून देत असतात. परमेश्वरावर निष्ठा ठेवली तर मोक्षाची, मुक्तीची अनुभूती येऊ शकते. पण आपली निष्ठा प्रकृतीवर असते. आपल्या प्रकृतीवर म्हणजे आपल्या मनात उठणाऱ्या अनेक प्रकारच्या विचारांवर. प्रकृती ही शास्त्र सांगतात तशी जड आहे. ती आपल्या चैतन्याचा प्रत्यय नाही देऊ शकत. म्हणून प्रकृतीवर निष्ठा ठेवणे योग्य नव्हे. तर तत्त्वमसी असा श्वेतकेतूला त्याच्या वडिलांनी उपदेश केला. तत् म्हणजे तो चेतन परमात्मा. तो परमात्मा तुझ्याच अंतर्यामी आहे. तुला तुझी प्रकृती दिसते, पण तिच्याही मुळाशी असलेला सच्चिदानंद परमात्मा तुला लक्षात येत नाही. तुझ्या अवतीभोवतीच्या जगात सुद्धा तुला प्रकृतीच दिसते. आणि सूक्ष्म चेतन परमात्मा जो मी स्फुरण रूपाने असतो तो दिसत नाही. सर्व ऋषी म्हणून साधू संत एकमुखाने सांगतात की जे दृष्टीला दिसत नाही आणि मनाला भासत त्यावर फार अवलंबून राहू नये. परमेश्वर दिसला नाही तरी तो आहेच यावर निष्ठा ठेव. फुलातला सुवास आपल्याला दिसत नाही, पण आपल्या नाकावाटे तो आपल्याला जाणवतो. जरा विचार करा, आपलं नाक योग्य काम करत नसेल तर तो सुवास दरवळलेला असूनही आपण त्याचा अनुभव नाही घेऊ शकत. आपल्या मुक्तीचं पण असंच आहे. आपण अनेक व्यग्र करणाऱ्या गोष्टींचं चिंतन करत बसतो आणि ते चिंतनच आपल्या तत्त्वम असी या अनुभवाच्या आड येतं. म्हणून आपल्या मनात चाललेल्या विचारांवर कडक लक्ष ठेवावं. व्यग्र करणारे वाईट विचार शोधून काढावे आणि त्यांच्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा. चांगल्या विचारांचं चिंतन घडलं तरी हरकत नाही. काम, क्रोधादी विकारांचा पाठपुरावा करत राहिलो तर त्याच्या मागे लागून आपला घातच होतो. म्हणून सद्गुरूंची गरज असते. ते पुन्हा पुन्हा नाम, ध्यान, सदाचरण याची आपल्याला आठवण करून देतात. विकारांच्या मागे लागणं म्हणजे नाठा बैलाची शेपूट धरून चालण्यासारखंच आहे. खड्ड्यात पडणार हे निश्चित. म्हणून मुक्ती खरंच हवी असेल तर आपल्या विकारांपासून मुक्ती मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीकृष्णार्पण.
गेल्या 6-7 महिन्यातील प्रगती. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लाल शाई फक्त आपल्यासाठी. हे मी स्वगत वाचतो. धारणा पब्लिक ध्यान ब्राह्ममुहूर्तावर नियमित चालू आहे. पूर्वतयारी अर्धा तास व धारणा 2 तास. 2 तासांची धारणा अनेकदा बाधा वृत्ती विरहित झाली. इतर वेळी 2-3 बाधा वृत्ती फक्त येतात आणि त्यांनाही घालून टाकू शकतो. काही वेळा विफलही होते. जप थांबणं परत सुरू होणं हे अनुभवतो आणि आपणास सांगितलं आहेच धारणेचा वेळ 1.5 ते 2 तास कुठे आणि कसे जातात याचं भान नसतं. स्थिर मन अनुभवतो. कधी कधी धारणेत व्यत्यय येतो, जाग येते, पण तिथून सुटलं तिथून परत जोडू शकतो आणि धारणा पूर्ववत चालू होते. यावर्षी 24 जानेवारी रोजी कुंडलिनीचा आलेला अनुभव आपण सांगितला आहेच आणि आपण उपदेशिल्यानुसार त्याकडे दुर्लक्ष करून पुढील धारणा चालू ठेवली आहे. पुन्हा नवीन अनुभव नाही. आपण ध्यान शिबिरात शिकवल्याप्रमाणे सूक्ष्म मन चिदाकाशात एका पाठोपाठ काही दीर्घ जलद श्वास आणि अत्यंत धीमे प्रश्वास मी नेऊ शकतो असं दीर्घ काळ वाटत राहिलं. पण गेला महिना 1.5 महिना असं जाणवत आहे की ते आज्ञा चक्राच्या वर जात नाही, तिथेच अडकत आहे आणि म्हणून केव्हाही खाली उतरून बाधा वृत्ती निर्माण करत. व्यत्यय आणत, प्रगती स्थिरावली आहे आणि या पद्धतीने पुढे जाईल असे वाटत नाही. जोपर्यंत धारणेतला श्वास प्रश्वास नियमित राहतो तोपर्यंत श्वासाची आणि जपाची लय यांची सांगड घालून सहज रीतीने धारणा होते आणि मी ध्यान करतो हा विचार लय पावतो. पण गेले 2 महिने श्वास उथळ आणि अनियमित होऊन ही लयांची सांगड तुटते. प्रश्वास अनेकदा एकसंध होत नाही. म्हणून त्यांनी असा एक ग्राफ काढून दाखवलाय बर का, तुम्हाला वाचता येत नाहीये. या पद्धतीने अनुभवला आहे. अनेक वेळा वैयक्तिक मार्गदर्शनाची खूप आवश्यकता वाटते. 28 जुलै ते 6 ऑगस्ट अमरनाथ यात्रा केली. अनेक अडचणी आल्या पण एक एक करत सुटल्या आणि 4 ऑगस्ट रोजी उत्तम दर्शन झालं. 7.5-8 फूट उंचीचं शिवलिंग पाहू शकलो. मग प्रश्न आहे बर का, भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित करण्याचं प्रयोजन काय असतं, केव्हा आणि कसं करतात, काही काळच की सतत. आज्ञाचक्र हे चिदाकाशाच्या प्रवेशाचं नियंत्रण करणारं द्वार आहे का, असल्यास त्याची उघड झाप कशी आणि केव्हा होते, कोण कसं करवतं, भ्रूमध्यावर लक्ष सतत धारणेच्या काळात केंद्रित करायचं असेल एकीकडे जप चालू ठेवणं आणि भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित ही करायचं हे कसं साधायचं, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले. खरं म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुमचे नाहीत, तुम्ही ऐकता आहात पण हे प्रश्न तुमचे नाहीत आणि याच्यातल्या अनेकांना अशा प्रकारचे प्रश्न कधीच पडणार नाहीत. पाणी पिऊन घेतो. ते जेव्हा धारणा हा शब्द वापरतात तेव्हा धारणा ध्यान आणि समाधी हे जे पतंजली मुनींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अल्पकाळ टिकणारी स्वरूप स्थिती म्हणजे धारणा. तीच थोडी दीर्घ टिकायला लागली की त्याला ध्यान म्हणतात आणि तीच जास्त दीर्घ झाली की त्यालाच समाधी म्हणतात. धारणा किंवा ध्यान ब्रह्ममुहूर्तावर नियमित चालू आहे आणि त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणजे अर्धा तास पूर्वतयारी ते करतात आणि धारणा दोन तास धरतात, म्हणजे जे काही ते करतात त्याला ते ध्यान म्हणायला तयार नाही. आपण बिंधास्त आपण जे करतो त्याला ध्यान म्हणतो, ते त्याला धारणा म्हणतात. असा काही थोडा फरक जर पाहिला तर आपल्याला हे सगळं सहज समजेल. जेव्हा ती धारणा अधिक मजबूत होते तेव्हाच ते त्याला ध्यान म्हणतात, बाकी एरवी ते धारणाच म्हणतात. म्हणजे थोडा थोडा वेळ जमत, मन अमन होत आणि अमनावस्थेमध्ये किंचित स्वरूप सुख प्राप्त होत, ते लगेच डिस्टर्ब होत, याला धारणा असं म्हटलेलं आहे. ही जी दोन तासाची धारणा, ती ते असं म्हणतात की अनेकदा बाधा वृत्ती रहित विरहित झाली. धारणेला बाधा वृत्तींमुळे होते आणि काही वृत्ती अशा असतात की धारणेला बाधा येत नाही आणि काही वृत्ती अशा असतात की ज्यामुळे धारणेला बाधा निर्माण होते. धारणा ही की आपण परमात्म स्वरूप आहोत, ही धारणा किंवा मधून अधून ध्यानामध्ये ध्याता स्वरूप स्थितीला जातो, ही त्याच्यापेक्षा उत्तम धारणा. ही जी धारणा आहे ती अनेकदा दोन तासांची बाधावृत्ती विरहित झाली असं ते म्हणतात. बाधावृत्ती विरहित म्हणजे धारणेला किंवा ध्यानाला विरोध करणाऱ्या काही वृत्ती असतात, त्या वृत्तींमध्ये विषयाचं चिंतन, अहंकार, विकल्प, असंभावना, हे शक्यच नाही असं वाटणं, परमात्मा कोणी आहे आणि मी परमात्म स्वरूप आहे हे शक्यच नाही असं वाटणं, कुतर्क, अनेक प्रकारचे कुतर्क निर्माण होतात, या बाधा वृत्ती समजल्या जातात. कारण या वृत्तीमध्ये जर अडकला, सांगितलं जे जातं ते सगळं काल्पनिक आहे, काही परमार्थ वगैरे नाही, अशा प्रकारची एखादी वृत्ती निर्माण झाली की त्या वृत्तीमध्ये, वृत्ती निर्माण झाली की वृत्तीकडे साक्षीत्वानी पाहण्याच्या ऐवजी वृत्तीशी एकरूपतेचा प्रत्यय अनेकदा येतो असं असल्यामुळं अशा प्रकारच्या वृत्तीचं, तर्कवृत्तीचंही चिंतन सुरू होतं आणि ती मूळ ध्यानाच्या बैठकीला किंवा धारणेच्या बैठकीला बाधा निर्माण करणारी गोष्ट असते. पण ते असं म्हणतात की ही फक्त दोन तीन वेळेलाच बाधावृत्ती येतात, अनेकदा बाधावृत्ती येतच नाहीत असं ते स्वकथन करतात. आणि या बाधावृत्ती आल्या तर त्यांनाही घालून टाकू शकतो संशय, अश्रद्धा. हा जो संशय आहे तो संशय शास्त्रांवर संशय, सद्गुरूंवर संशय, सद्गुरु वचनावर संशय, अशा प्रकारच्याही वृत्ती उठू शकतात. पण अशा उठत नाहीत आणि जर उठल्या तर मी त्या घालून देऊ शकतो असं ते सांगतात. जप थांबणं आणि परत सुरू होणं हे अनुभवतो. एकाच पद्धतीने ध्यान करायच्या ऐवजी ते ध्यानाची सगळी इन्फॉर्मेशन एकत्र करून ध्यान करतात, त्यामुळं ते जप हा शब्द वापरतात. जप थांबतो आणि जप परत चालू होतो. त्यांची तो जप कशाचा करतात ते त्यांनी दिलेलं नाहीये. पण जप करता करता जप थांबणं हे चांगलं आहे. श्रीराम जयराम जय जय राम असा जप करत असतील तर त्याच्या भावार्थाशी एकरूप होऊन धारणा पक्की होते. त्यावेळेला आपण रामरूप आहोत किंवा आपल्या सकट सर्व विश्व रामरूप आहे अशा प्रकारचा दृढ भाव निर्माण होऊन चित्त त्या भावात लीन झाल्यामुळे निरुद्ध होतं आणि जप थांबतो. असं घडू शकतं जप करणाऱ्या व्यक्तीचं. आणि याच्यातून परत वृत्ती जर उठायला सुरुवात झाली तर त्या वृत्ती नको असल्यामुळे परत धारणेचा अभ्यास किंवा जपाचा अभ्यास असा परत करावा असं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे हे करतात. धारणेचा वेळ 1.5-2 तास कुठे कसे जातात याचं भान नसतं. स्थिर मन अनुभवतो. या धारणेच्या वेळेला आपण ब्रह्मस्वरूप आहोत किंवा आपण आनंद स्वरूप आहोत, आपण शांत स्वरूप आत्मा आहोत अशी ही धारणा ठेवून कोणी कोणी राहतात. या छोट्या शब्दांचाही जप कोणी कोणी करतात. तर कोणी कोणी निर्विचारतेमध्ये परमात्म प्राप्ती क्षणिक मिळवणं याला धारणा असं म्हणतात. कधी कधी धारणेत व्यत्यय येतो, पण आता इथे यांनी जप म्हटल्यामुळं यांची धारणा ही जपाची दिसतीये. धारणेत व्यत्यय आला की जाग येते. जाग येते याचा अर्थ धारणेतून बाजूला होतो, पण जिथून सुटलं तिथून परत जोडू शकतो आणि धारणा पूर्ववत चालू होते. यावर्षी 24 जानेवारी 10 डिसेंबरला प्रश्न विचारलाय. 24 जानेवारीला जे वर्षाच्या सुरुवातीला बर का कुंडलिनीचा आलेला अनुभव आपणास सांगितला आहेच, त्यांनी मला सांगितला होता, आणि आपण उपदेशिल्यानुसार त्याकडे दुर्लक्ष करून पुढील धारणा चालू ठेवली आहे. पुन्हा नवीन अनुभव नाही. कुंडलिनीच्या अनुभवाचा असा आहे की कुंडलिनीचा अनुभव त्या पद्धतीने साधना केल्याखेरीज येऊ शकत नाही. ही सगळी अनुभवाची कल्पना असते. आपल्याला काही झालं हा कुंडलिनीचा अनुभव आहे की काय अशी कल्पना असते. त्यामुळे ते ज्याला अनुभव म्हणतात ती त्यांची कल्पना होती. मी त्यांना असं सांगितलं होतं की कुंडलिनी अशा प्रकारे तुम्ही जे काही करता त्याने कुंडलिनी जागृत होण्याची कोणतीही शक्यता नाही. कारण तिन्ही बंध साधून प्राणायाम अव्याहत केल्यामुळे कुंडलिनी शक्ती जागी होते आणि जागी झाल्यावर ती कशी प्रगती करते याचं जे ज्ञानेश्वरीत आलेलं वर्णन आहे तर ते वर्णन वेगळं आणि यांना काहीतरी पाठीत सळसळ झाली म्हणून कुंडलिनी जागी झाली असं भासलं. त्यामुळे तो कुंडलिनीचा भाव नव्हता, कुंडलिनीचा अनुभव नव्हता. त्यामुळे मी त्याच्याकडे त्यांना दुर्लक्ष करायला सांगितलं. आपण ध्यान शिबिरात शिकवल्याप्रमाणे सूक्ष्म मन चिदाकाशात एका पाठोपाठ काही दीर्घ जलद श्वास आणि अत्यंत धीमे प्रश्वास मी नेऊ शकतो असं दीर्घ काल वाटत राहिलं. पण आपल्या ध्यान शिबिरात देखील येऊन गेलेले आहेत, त्यामुळे तिथं जी ध्यानाची प्रक्रिया सांगितली त्याप्रमाणे सूक्ष्म मन चिदाकाशात नेऊन ठेवायला यांना जमत आहे असं ते म्हणतात. आधीचा जो जप थांबणं परत सुरू होणं जप करणं धारणा करणं ही एक प्रकारची साधना आणि सोहम साधने बद्दल आता ते म्हणतात की तेही मला जमत, पण गेला 1-1.5 महिना हे काही जमत नाहीये असं म्हणतात. आतापर्यंत चांगलं चाललेलं होतं पण 1-1.5 महिना याच्यातलं काही जमेन असं झालेलं आहे. आज्ञाचक्राच्या वर ते श्वास आपल्याला घेऊन जात नाहीत, मन त्याच्यावर जाऊन थांबत नाही. तिथं काहीतरी अडकलंय असं वाटतं आणि त्यामुळं बाधावृत्ती निर्माण होतात, व्यत्यय येतो, प्रगती स्थिरावली आहे असं वाटतं. जोपर्यंत धारणेतला श्वास प्रश्वास नियमित राहतो तोपर्यंत श्वासाची आणि जपाची लय यांची सांगड घालून सहज रीतीने धारणा होते आणि मी ध्यान करतो हा विचार लय पावतो, पण गेले 2 महिने हे जमत नाहीये असं ते म्हणतात. हा जो धारणेतला श्वास आणि प्रश्वास आहे, श्वास प्रश्वास हा शब्द जो ते वापरतात, श्वास याचा अर्थ श्वास सोडणं आहे बर का. श्वास श्वासोच्छ्वास याच्यात उच्छ्वास म्हणजे श्वास वर घेणं आणि श्वास म्हणजे श्वास सोडणं हे प्रश्वास म्हणतात ते श्वास वर घेण्याच्या क्रियेला आहे. आपण श्वासोच्छ्वास म्हणतो त्याच्याऐवजी हे श्वास प्रश्वास असं म्हणतात. धारणेतला श्वास प्रश्वास काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. कोणी कोणी तत् जपस तदर्थ भावनम अशा प्रकारे जप करतात आणि जप हीच त्यांची धारणा असते. हा जप करत असताना ते श्वासावर जप करतात. त्याच्यामध्ये काही पद्धती प्रचलित आहेत. श्वास सोडण्याच्या वेळेला विचाराची जास्त वर्दळ होते. श्वास थांबले ध्यानात देखील अनुभव आहे. श्वास जेव्हा अवरुद्ध होतात तेव्हा काही गडबड नसते पण श्वास सुटले की विचाराचं वादळ सुरू होतं आणि साधकाला हे काही केलं जमत नाही की श्वास एकदम सुटतो आणि तेव्हा वेगाने विचार उठायला सुरुवात होते. हा जो अनुभव आहे याला लक्षात घेऊन श्वास घेताना निर्विचार राहतात. घेतल्यानंतर किंचित काळ श्वास थांबवतात. श्वास थांबवल्यानंतर त्या काळामध्ये धारणा करतात. जसे आपण परमात्म स्वरूप आहोत या धारणेमध्ये विचाररहित पण अशा भावनेमध्ये थांबतात आणि श्वास सोडताना जप करतात. जपाचा उच्चार करतात जसं ओम नमः शिवाय श्री राम अशा प्रकारचा शब्द उच्चारतात. परत निर्विचार श्वास घेतात थांबतात. त्या थांबण्याच्या वेळेला आपण रामाशी एकरूप किंवा परमात्म्याशी एकरूप असा भाव धरतात आणि श्वास सोडताना एवी तेवी विचाराचं वादळ उठतच. श्वास अवरुद्ध झाल्यावर तर ते उठू न देता श्वास सोडत असताना श्री राम असं म्हणतात. म्हणजे बाह्य विचार इतर विचार टाळतात आणि फक्त श्रीराम अशा प्रकारचा जप करतात. आता जे श्रीराम या शब्दाने येते कोणताही जप जरी बदलला तरी अशाच प्रकारे केलं जातं. कधी कधी कोणी श्वास घेताना देखील जप करतात. श्वास घेताना श्रीराम म्हणतात थांबतात तेव्हा परमात्म स्वरूपाशी एकरूपता अनुभवण्यासाठी थांबतात. श्वासही रोधून धरतात. श्वास सोडत असताना देखील श्रीराम असं म्हणतात. श्वास घेताना श्रीराम थांबायचं त्यावेळेला एकरूपता अनुभवायची. श्वास सोडताना श्रीराम म्हणायचं. इतर वृत्तींना थारा द्यायचा नाही आणि या मधल्या काळात केवळ धारणा करायची. अवरुद्ध आपण जो श्वास करतो त्या काळात फक्त धारणा करायची म्हणजे आपण रामरूप आहोत किंवा परमात्म स्वरूप आहोत अशा प्रकारची दृढ भावना धरायची. पण शब्द नाहीत. विचार कशा प्रकारचा शब्दांनी थेट विचार नाही. विश्वासाने थांबायचा. अशा प्रकारे जप देखील केला जातो. कोणी कोणी श्वास घेताना जप करतात निर्विचार होऊन थांबतात धारणा धरून आणि त्याच धारणेमध्ये श्वास सोडतात आणि परत श्वास घेताना नाम घेतात किंवा जो जप आहे तो जप करतात. अशा प्रकारे श्वास आणि प्रश्वास याच्यावर धारणेसहित जप करण्याची प्रथा आहे. हे सगळं करत असताना जप मध्येच थांबतो कारण ज्या प्रकारची धारणा केलेली असते त्याच्यात रमून राहावं असं वाटतं. श्वासाचाही लय घडतो आणि साधक रमून राहतो आणि थोडा वेळ जप खंडित झाल्यासारखा वाटतो कारण श्वासच थांबलेला असतो. आणि जो थांबलेला जो श्वास असतो तो मधूनमधून अत्यंत सूक्ष्म रीतीने शरीराला हवा तितपतच घेतला जातो. ज्याला श्वासोच्छ्वास म्हणतात इतका स्पष्ट तो नसतो, त्यामुळे दीर्घ काळ मनाचा लय झालेला आहे. श्वास ही जवळपास थांबलेत अशीच भावना असते आणि धारणा तशीच टिकून राहते. कोणी कोणी ही जी धारणा आहे ही सोहम या शब्दावर बसवतात. श्वास घेत असताना सो असं म्हणतात. भावनेसहित आपण परमात्म स्वरूप आहोत या भावनेसहित सो असा शब्दाचा उच्चार मनोमन करतात. परमात्म्याशी एकरूपता साधतात मधल्या काळात. श्वास सोडत असताना हम असं करतात. त्यामध्ये देखील इतर शब्द उच्चारायचे कोणतेही ओम खेरीज इतर शब्द उच्चारायचे तर दोन तरी शब्द उच्चारायला लागतात. राम एवढे तरी शब्द उच्चारायला लागतात. म्हणजे शांत होत असलेल्या मनाला निदान दोन शब्द तरी उच्चारायला तुम्ही लावता अथवा तीन तरी शब्द उच्चारायला लावता. कृष्ण राम किंवा श्री राम अशा प्रकारे. पण ओम असा जर एक शब्द उच्चारला तर एवढे दोन शब्द, कारण मन अतिशय शांत होत असताना अशा प्रकारचे बरेच शब्द उच्चारणं हे तिथं कसरतीचं व्हायला लागतं. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम दत्त दत्त जय दत्त दत्त अशा प्रकारच्या शब्दांवर हे धारणा धरून ध्यान करता येत नाही. जेमतेम दोन अथवा तीन अक्षराचाच तो शब्द असला तरच ते शक्य होतं. पण ओम अथवा सोहम या शब्दाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं तितकेही शब्द उच्चारले जात नाही. बर भावना तीच आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात की मुखी नासिकी असी जे प्राणे तयासी अखंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. एकांती मौन धरून बैसला सावध पाहता एकांती मौन धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती. कारण तो परमात्माच मी आहे या भावनेनी बसलेला आहे. म्हणून श्वासावर देखील त्याला तशाच प्रकारच्या शब्दाची अनुभूती येते. हे भासतात. पण हा नादानुसंधान आहे. हे नादानुसंधान लय घडवण्यासाठी म्हणून उपयोगी ठरतं. म्हणून स्वरूपानंदांनीही कधीतरी सोहम जप ध्याने फावली विश्रांती असं म्हटलेलं आहे. आधी सोहमचं जप म्हणजे बऱ्याच वेळेला श्वासावर सोहम शब्दाचा उच्चार. मात्र हा जो सोहम आहे किंवा इथं सांगितलेले जे शब्द आहेत हे अति दीर्घ श्वासावर करायचे नाहीयेत. आपला जो श्वास चाललेला आहे त्या श्वासावर किंवा अंतर श्वासावर दीर्घ श्वास न घेता सुषुम्नेतून घेतला जाणारा छोटासा श्वास त्याच्यावर हे करणं खूप सोपं जातं आणि सोयीचं देखील जातं. आणि याच्यातून जेव्हा ध्यान निर्माण होतं तेव्हा ते ज्याला धारणा असं म्हणतात तशी स्थिती होते. हा जप थांबतो आणि त्याच्या अनुभूतीशी साधक एकरूपता साधतो. अशा प्रकारे ही जी धारणा आहे ही धारणा मधल्या काळामध्ये धरून काही शब्दांचा उच्चार हे जपासह धारणेचा अभ्यास त्याकरता असं करावं लागतं. ध्यानाच्या साधनेमध्ये हा जो जप आहे किंवा आलंबन आहे हे जप किंवा आलंबन भावनेसहित काही श्वास करायला सांगितले जातात. उदाहरणार्थ 3, 5, 7, 10 इतकेच श्वास. याचं कारण ही असं आहे की ध्यान ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया मन चालू ठेवण्यासाठी म्हणून किंवा तर्क चालू ठेवण्यासाठी म्हणून परवानगी देत नाही. असं असल्यामुळं ध्यानामध्ये तर्काकडे किंवा विचाराकडे साक्षीत्वानी पाहून तो तर्क शमवणं किंवा नाहीसा करणं किंवा समोर आलेली वृत्ती किंवा विचार हा नाहीसा करण्याचा अभ्यास करणं हे ध्यानाच्या साधनेत प्रशस्त समजलं जातं. पतंजलींच्या सूचनेनुसार मन हे अतिशुद्ध अतिसत्व भावामध्ये आणून सत्वभावामध्ये आलेलं मन सहजच निरुद्ध होतं याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणून पतंजलींच्या साधनेमध्ये ही जी धारणा आहे ही धारणा सतत ठेवायला सांगितली जाते शब्दाच्या साह्याने अर्थात सत्वगुणाच्या साह्याने. त्यांनी क्षिप्त विक्षिप्त मूढ एकाग्र आणि निरुद्ध अशा प्रकारची चित्त दशा जी सांगितलेली आहे त्याच्यातून क्षिप्त म्हणजे सतत चळवळ करणारं रजोगुणी, मूढ म्हणजे आळस किंवा निद्रेच्या स्वाधीन होणार असं जे मन आहे किंवा अशी जी वृत्ती आहे ती बाजूला सारून फक्त सत्ववृत्ती म्हणजे विक्षिप्त ज्याच्यामध्ये क्षिप्तता नाही असं मन ध्यानाला अनुकूल सांगितलेलं आहे मग ते एकाग्र होतं. एकाग्र होतं तेव्हा धारणा धरली जाते मी परमात्मा अशा प्रकारची. आणि या एकाग्र मनाच्या पुढे निरुद्धता साधली जाते हा पतंजलींचा मार्ग आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज जे ध्यान सांगतात आपण ज्ञानेश्वरीमध्ये सर्व दूर जे ध्यान पाहिलेलं आहे ते प्रत्येक वेळेला मग तो पाचवा अध्याय असो सहावा अध्याय असो आठवा अध्याय असो त्याच्या आधी देखील जी विकर्म सांगितलेली आहे चौथ्या अध्यायामध्ये तेव्हाही ध्यानाची प्रक्रिया आलेली आहे. या सर्व वेळी आणि कर्मयोगामध्ये असो अठराव्या अध्यायामध्ये सर्व ठिकाणी ध्यानाच्या वेळेला चित्ताकडे साक्षीत्वानी पाहणं चित्त निरुद्ध होणं आणि निरुद्ध झालेल्या चित्तामध्ये आत्मबोध निर्माण होणं निरुद्ध ही चित्तदशा आहे. अशा चित्तदशेच्या ठिकाणी आपण आत्मा अशा प्रकारचा बोध होणं अशा प्रकारचं ध्यान ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. ही जी अशी मंडळी असतात ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे ते इकडून वाचतात तिकडून वाचतात आणि कुठून तरी वाचतात कोणाचा तरी अनुग्रह घेतात आणि मग सगळी सरमिसळ करून ध्यान करतात. म्हणून प्रश्नामध्ये अशा उड्या आहेत की मी धारणा करतो असं म्हणतात जप करतो असं म्हणतात तुम्ही म्हणतात असा श्वास घेतो असंही म्हणतात. गोंधळ त्यामुळे जास्त व्हायला सुरुवात होते. कुठेतरी एका ठिकाणी जर खंडलं नाही माणसांनी साधकांनी एका ठिकाणी खाली जाणं आवश्यक आहे. रामकृष्ण म्हणायचे तसं एका ठिकाणी जर 30-40 फूट खणलं तर पाणी लागेलच पण 5-6 ठिकाणी 5-5 फूट खणून काही होणार नाही तसं होता कामा नाही. शिवाय जे काही होतं त्यावेळेला तर त्याचंही कन्फर्मेशन हवं असतं अशा करता की आपल्याला जे होतं आहे ते बरोबर होतं आहे हा मनुष्याचा सहज सुलभ किंवा देहधाऱ्याचा सहज सुलभ भाव असतो. आपली ती सवय गेलेली नाहीये की आईने म्हणावं की छान भांग पडलाय की आपल्याला बरं वाटतं. आपण आरशात पाहिलेलं आहे पण आई म्हणाली की छान आता छान भांग पडला की बरं वाटतं ही जी लहानपणाची खोड आहे ती म्हातारपणापर्यंत चालू राहते. वेगवेगळ्या विषयात वेगवेगळ्या संदर्भात देहधारीला दुसऱ्या देहधाऱ्याचं कन्फर्मेशन आवश्यक असत आणि ही गरजेची गोष्ट राहते. त्यामुळे त्यांनी बसावं आणि सद्गुरूंनी म्हणावं की छान तुला आता जमलं तेव्हा त्याला समजतं की मला जमलं नाहीतर त्याला सेल्फ डाऊट हा राहतोच आणि हा त्याचा पाठलाग कधीही सोडत नाही. आणि अशी मंडळी जी असतात कोणत्याही एका मार्गाने जात नाहीत पण त्यांना काही ना काहीतरी अनुभव येत असतो मन शांत होत असतं कारण अचूक साधना चालू असते वेगवेगळ्या साधना हाताळत असतात. अचूकही असतात, त्यामुळे त्या एका विशिष्ट ठिकाणी नेऊनही सोडतात त्यांना, पण त्याच्या पुढे काय हे त्यांना काही केल्या उलगडत नाही, अशी गडबड होते. वैयक्तिक मार्गदर्शनाची खूप आवश्यकता वाटते हे त्याच करतात ते म्हणतात. आता बघा, जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आधीच्या निवेदनाच्या शी संबंधित जवळपास नाहीच आहेत. ते असं म्हणतात की भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित करण्याचं प्रयोजन काय असतं. आहे कुठं आधीच्या याच्यात भ्रूमध्य आणि भ्रूमध्याचा काही संबंध काही नाही. श्वास प्रश्वास धारणा ती जमते बाधा वृत्ती असं सगळं लिहिलेलं आहे. याचं कारण असं की आता तिथं अडकल्यासारखं वाटतंय. आता 2 महिने झाले की त्याच्यातून आता बाहेर पडण्याचा मार्गच काही सापडत नाहीये असं वाटतंय. त्यामुळे आता परत तुम्ही सांगतो त्या ध्यानाच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित करतो असं ते म्हणतायत. भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित करण्याचं प्रयोजन काय असतं, त्यांना काय उत्तर द्यायची, केव्हा आणि कसं करतात. आता ते इथं आलेले नाहीयेत बरं का, ते फोनवरून तरी ऐकतील किंवा नंतर डाउनलोड करून ऐकतील. केव्हा आणि कसं करतात, काही काळच की सतत. अज्ञाचक्र हे चिदाकाशाच्या प्रवेशाचं नियंत्रण करणारं द्वार आहे का, असल्यास म्हणजे मी जर नाही सांगितलं तर पुढे प्रश्न नाहीयेत, पण असेल तर त्याची उघडझाप कशी होते, म्हणजे डोळ्यासारखी उघडझाप होते, ते चक्र असल्यामुळं कधी कधी एकदम क्लोज झालं बंद झालं तर काही, आणि चक्र जेव्हा ओपन होईल तेव्हाच काहीतरी त्याच्यातून आत जाणार ना, अशा कल्पनेने विचारलेलं आहे. त्याची उघडझाप होते का, केव्हा होते आणि कोण करवतं ही उघडझाप अज्ञाचक्राची, भ्रूमध्यावर लक्ष धारणेच्या काळात केंद्रित करायचं असेल, एकीकडे जग चालू ठेवणं आणि भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित करणं ही करायचं, हे कसं साधायचं, कोणी सांगितलंय तुम्हाला, एकीकडं जप ही चालू ठेवायचा आहे आणि एकीकडं भ्रूमध्यावरी लक्ष केंद्रित करायचंय. म्हणून खूप वाचल्यामुळं साधक देखील अनेक चित्त विभ्रांत होऊन जातो, साधना देखील एका ठराविक मार्गाने करू शकत नाही, आणि एका ठराविक मार्गाने साधना करताना दुसरं आठवतं, दुसरं करत असताना तिसरं आठवतं. इथे येतो आणि विनोबा असं म्हणतात ते कसं काय म्हणतात असं विचारतो, किंवा अमुक अमुक संतांनी अमुक अमुक ग्रंथात असं लिहिलेलं आहे असं विचारतो, पण इथं काय सांगितलं जातं ते समजून घेण्याच्या खटपटीत पडत नाही. आणि इथं जे सांगितलेलं असतं तर ते परत काउंटर चेक करण्यासाठी आपण जसं सेकंड ओपिनियन मग थर्ड ओपिनियन, हा सेकंड थर्ड फोर्थ ओपिनियन हा डॉक्टरचा घेतला जातो आणि ज्योतिषाचा घेतला जातो. तुला नोकरी मार्च मध्ये लागेल यांनी सांगितलं, मार्च मध्ये लागेल आता दुसरा काय सांगतोय ते बघू, कारण आता नोकरी आता लागली तरी हवी आहे, पण कधी लागेल हे समजणं गरजेचं आहे. म्हणून यांनी हे सांगितलं तर दुसरा काय, दुसरा जर म्हणाला जरा कठीण आहे मार्च मध्ये लागणं तर अजून वैतापतो, म्हणतो की हे दोघं असं म्हणतात मग अजून आता कोण काय म्हणेल ते तिसरा, असं अनेक चित्त विभ्रांत होतो. माणूस दुसऱ्यावर असा विसंबून राहायला लागला दुसऱ्याच्या सल्ल्यावर, स्वतःच स्वतःला थोडं तरी कळायला पाहिजे माझ्या भविष्यात खरंच काय आहे हे सरकं जाणून घे. हे तसं पाहिलं तर एक प्रकारची कमकुवत मानसिकतेचं लक्षण आहे, जे असेल ते होईल असं कुठेतरी म्हटलं पाहिजे ना. जे असणार जे आहे ते होणारच आहे तेव्हा होईलच, आणि काय जे होणार नाहीये माझ्या आयुष्यात ते होणारच नाहीये असं धरूनही चालणं गरजेचं आहे. कुठेतरी क्ल्यू हिंट अशी मिळण्यासाठी कोणी गेलं तर मी नाही म्हणत नाही, पण त्याच्या आहारी जाणं, तसंच आता यांना ऑपरेशन टाळायचंय म्हणून मग ऑपरेशन टाळण्यासाठी म्हणून कोणाच्या कडे तरी यांनी सांगितलं करावं पण नको वाटतंय म्हणून दुसऱ्याला भेटायचं. आणि मला परवा कोणीतरी सांगितलं की आता असं केलं जातं की या सर्जननी त्वरित ऑपरेशन करायला पाहिजे असं सांगितलं तर दुसरा सर्जन म्हणतो की मला तर एवढी गडबड दिसत नाही, आपण औषधं वगैरे देऊ. मग तो त्या सर्जन पासून तुटतोच, तो यांच्याकडे येतो आणि महिन्यांनी ते असं म्हणतात की आपण असं करू की ऑपरेशन करून टाकू. मग याला परत पहिल्याकडे जाता येत नाही आणि परत औषधं देणारा कोणी असेल जो लांबवेल त्यांचं कोणतं तरी ऑपरेशन, कारण हार्ट सारख्या ऑपरेशनच्या वेळेला काय करणार, म्हणून मग आता आणि कोणाचं नको, आता धरले तिथं जाऊ. म्हणून पहिल्या सर्जनला तोडण्यापुरतं ते म्हणतात की मला तर एवढी घाई दिसत नाहीये, काय एवढं सांगितलं असेल कोणत्या, असं मला नुकतंच एकाने सांगितलं की असं वरच्या सर्जन मध्ये देखील आता असं चालू झालेलं आहे, कोण जाणे खरं काय खोटं काय. तसं संतांकडे देखील दिसतंय की भ्रूमध्यावरही केंद्रित करायचंय, जोफी चालू ठेवायचा आहे, म्हणजे काय करायचंय. त्यामुळं या प्रश्नांना मी उत्तरं देणार नाही. मी इथं उत्तरं द्यायला बसलो याचा अर्थ असा नाही की आपलं तुम्ही काही कुठेही करायचं आणि इथंही विचारून पाहायचं तर असं नाही चालणार. जर तुम्हाला काही करायचं असेल तर त्यासाठी हे आहे, ज्याला काही सगळ्याचं मिळून कडबोळ करून आपलं जीवन जगायचंय आणि मग कुठेतरी आता फारच अडलोय म्हणून आता सांगा असं म्हणायचं. ही जी गोष्ट आहे, कारण इथं मी आधीच सांगितलं की हे तुम्हाला कोणाला प्रश्न पडलेले नाहीयेत की आज्ञाचक्राची उघड आणि झाप होते का, होत असेल तर मग त्याचं नियंत्रण कोण करतं. उगीच मी घसा फोडून तुम्हाला सांगायचं, तुम्ही तर ते तर आता ऐकणारच आहेत माझं उत्तर. ते जेव्हा ध्यान शिबिरात आले ते आपल्या, तेव्हा त्यांना भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित करण्याचं प्रयोजन काय असतं हे सांगितलं गेलेलं आहे. ते केव्हा करतात, कसं करतात हेही सांगितलेलं आहे. ध्यानाच्या वेळेलाच का सतत हेही सांगितलेलं आहे, पण सतत करायचं नाहीये हे तुम्हाला सांगतो घोटाळा होऊ नये म्हणून. ध्यानाच्या वेळेलाच फक्त करायचंय. आणि भ्रूमध्यावर धारणेच्या काळात लक्ष केंद्रित करायचं असेल तेव्हा एकीकडे जप आणि एकीकडे भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित असं काही हे ही जी आधी सांगितलेली जी साधन आहे आणि मीही त्याचं थोडं वर्णन करून सांगितलं तर ती आपण करत असलेल्या साधनेपेक्षा वेगळी आहे असं असल्यामुळं त्या साधनेचा ठसा उमटू देऊ नका उत्तर जरी दिलं असलं तरी. आणि आपण जी साधना करतो आहोत तर ती साधना आपण तशी चालू ठेवू, अनुषंगिक म्हणून कधीतरी करून पाहिलं तर काही हरकत नाही असंही मी तुम्हाला सांगतो. पण प्रधान साधना किंवा रोज करत अशी असलेली साधना म्हणून आपण जी नेहमी करतो ती साधना आपल्याला करायची आहे. ये मिहिर एक अभंग म्हण. कधी कधी खूप मोठा प्रश्न असला तर मला आधी अभंग नको वाटतं, नाहीतर मग पुढे 5 मिनिटं जातात. आता 5-6 मिनिटं वेळ आहे, एक अभंग होईल आणि आपला सत्संग संपेल.
कछु नहीं भाए, झूठी माया सपनन की, झूठी माया सपनन की, मोहे लागे लगन गुरु चरणन की, मोहे लागे लगन गुरु चरणन की, चरण बिना मोहे कछु नहीं भाए, चरण बिना मोहे कछु नहीं भाए, झूठी माया सपनन की, झूठी माया सपनन की, मोहे लागे लगन गुरु चरणन की, मोहे लागे लगन गुरु चरणन की, भवसागर सब सूख गया है, भवसागर सब सूख गया है, फिक्र नहीं मोहे तरणन की, फिक्र नहीं मोहे तरणन की, मोहे लागे लगन गुरु चरणन की, मोहे लागे लगन गुरु चरणन की, मेरा के प्रभु गिरिधर नागर, मेरा के प्रभु गिरिधर नागर, गिरिधर नागर, गिरिधर नागर, गिरिधर नागर, गिरिधर नागर, मेरा के प्रभु गिरिधर नागर, रहत बही मोहे असुवन की, रहत बही मोहे असुवन की, मोहे लागे लगन गुरु चरणन की, मोहे लागे लगन गुरु चरणन की, गुरु चरणन की, गुरु चरणन की, गुरु चरणन की।
बोला कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकार, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर सनातन। हरि हरि
श्री राम, काही निवेदन आहे का?